93.5 Red FM pe
Alare ala sangram ala
Super Hits 93.5 Red FM var. Namaskar, mi ahe Sangram. It's a fantastic Wednesday morning, the 23rd of March 2016. Welcome to the middle of the week edition of Morning Number 1. काल दांडी मारली होती, सुट्टी घेतली होती, मुंबईला गेलो होतो, काम होतं बरंच म्हणजे ते काय होतं तुम्हाला कळलंच. आज रात्री आता एक्झॅक्ट टाईम मला माहीत नाही आहे, मी कन्फर्म करून पुन्हा सांगेल. facebook.com/rjsangramredfm या माझ्या पेजवर मी टाकेलच. फोकणार शोचा सीझन 2 चालू झालाय आणि आज होळी वगैरे याच्या निमित्ताने म्हटलं आजच होऊन जाऊ द्या शिमगा. तुम्हाला राजकारण राजकारणी आवडत असतील किंवा आवडत नसतील इव्हन बेटर, तर हा टीव्ही शो तुम्ही नक्की बघाल. तो लिहिलाय मी, डायरेक्ट मीच केलाय आणि होस्टही मीच केलाय आयबीएन लोकमतवर आज संध्याकाळी किंवा रात्री, डिपेंड्स, आय नॉट शुअर, 8 ते 9 वगैरेच्या दरम्यान कधी जरी ते लागेल. सो दॅट समथिंग दॅट यू मस्ट नॉट मिस. ऑलराईट, बॅक टू द रेडिओ शो. फार झालं टीव्हीचं कौतुक तुझं संग्राम असं तुम्ही म्हणत असाल. आय गॉट अ वंडरफुल शो लाइंड अप फॉर यू. संग्राम बोलतो, पुणेकर खुलतोमध्ये बऱ्याच इंटरेस्टिंग गप्पा होतील. इंटरेस्टिंग त्या तुम्ही बनवता, मी फक्त प्रश्न विचारतो. आणि त्याचबरोबर कुमार शानू साहेबांची कॉन्सर्ट आपण ठेवली आहे परवा, त्याचे पासेस तुम्हाला मिळू शकतील. अजून काय होळीबिळीच्या पार्ट्या ठेवलेल्या आहेत, वॉटरलेस होळी वगैरे, त्याचे पासेस मिळू शकतील. ऑल दिस अँड मच मोर. पण सगळ्यात महत्वाचं, सुपरहिट म्युझिक. फॉर एक्झाम्पल, कमिंग अप इन जस्ट अ बिट, मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.